नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार. मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेच्या कार्यातून पाहायला मिळते. आनंदवनात मित्रमेळा कार्यक्रमाचा समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर 305 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता 8व्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत. दिल्लीत भारत मंडपम इथं हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी तसंच सर्व वृत्तवाहिन्यांवरून होणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या सरस्वती भुवन प्रशालेचे विज्ञान शिक्षक मयूर साबळे यांनी या कार्यक्रमाचं महत्व या शब्दात विशद केलं.
शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना या कार्यक्रमाचा प्रभाव मला असं जाणवतो की पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या या संवादामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमधला ताणतणाव कमी होतोय. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या वर्षी या कार्यक्रमामध्ये जे एक्सपर्ट इन्व्हॉल्व्ह केलेले आहेत ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा विचार देखील केलाय. त्या भारतातल्या ज्या प्रमुख परीक्षा आहेत या परीक्षांमधले जे टॉपर आहेत ते विद्यार्थ्यांशी शेअर करणार आहेत. तर एकंदरीत खरोखरीच विद्यार्थ्यांच्या उत्कृष्टतेसाठी आणि ताणतणाव व्यवस्थापनासाठी हा उपक्रम खरोखरीच मला महत्वपूर्ण वाटतो.
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार झाले तर 2 जवानांना वीरमरण आलं. चकमक झाली त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त केला आहे. बिजापूर इथल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातल्या जंगलात सुरक्षा दलानं आज सकाळी शोध मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. यात 31 नक्षलवादी ठार झाले असल्याची माहिती बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिली. नक्षलमुक्त भारत बनवण्याच्या दिशेनं सुरक्षा दलांना बिजापूरमध्ये हे मोठं यश मिळाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या इतर भागातही अशाच प्रकारे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री आतिशी यांनी आज नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत आतिशी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. दिल्ली विधानसभेच्या काल जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जवळपास 3 दशकानंतर जोरदार पुनरागमन करत 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला तर आम आदमी पक्षाला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज आनंदवनात मित्रमेळा कार्यक्रमाचा समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाशी जोडून घेण्यात लोकांना आज आत्मिक समाधान मिळतं ही बाब गेल्या 75 वर्षांच्या वाटचालीचं फलित असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. ज्या काळामध्ये बाबांनी हे काम सुरू केलं समाजामध्ये मान्यता तर सोडाच पण एक प्रकारचा तिरस्कार होता. आज मला आनंद आहे की 75 वर्षानंतर या ठिकाणी समाजातले अनेक प्रतितयश लोक येतात आणि या प्रकल्पाशी जोडून घेण्यामध्ये आज लोकांना एक आत्मिक समाधान मिळतं किंबहुना आपण मोठे झालो आहोत अशा प्रकारची भावना निर्माण होते. 75 वर्षाची ही जी वाटचाल आहे ती खरोखर अत्यंत महत्वाची अशा प्रकारची वाटचाल आहे.
बाबा आमटेंनी सुरू केलेल्या आनंदवन या प्रकल्पाला 10 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2027 पर्यंत देश कुष्ठरोगमुक्त करण्याचं ठरवलं असून आनंदवन सारख्या समाजसेवी संघटनांच्या मदतीनेच हे साध्य करता येईल असं ते म्हणाले. कुष्ठरोग्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली असली तरी मोठ्या प्रमाणावर अजून कार्य करायचं बाकी आहे असं नमूद करत आनंदवनात 500 जणांसाठी निवासी रुग्ण केंद्र उभारण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. रुग्णालयाला देण्यात येणारं अनुदान प्रतिरुग्ण 2200 वरून 6000 पर्यंत तर पुनर्वसनासाठीचंही अनुदान 2000 वरून 6000 पर्यंत वाढवल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांसाठी देशातल्या पहिल्यावहिल्या कौशल्य विकास केंद्राची स्थापना आनंदवनात करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याला भेट देणार आहेत. त्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असून अक्षयवत आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देणार आहेत. डिजिटल महाकुंभ केंद्रातून त्या कुंभमेळ्याची पाहणी देखील करणार आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2025 साठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत येत्या 18 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. याशिवाय अर्जात काही बदल असल्यास त्या दुरुस्ती करण्याची मुदत 19 ते 25 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. यापूर्वी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी होती. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी नागरी सेवा परीक्षा प्राथमिक मुख्य परीक्षा आणि मुलाखत या 3 टप्प्यात घेतली जाते.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
ओडिशातल्या कटक इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताला 305 धावांचं आव्हान दिलं आहे. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडचा संघ एकच चेंडू शिल्लक असताना 304 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजानं 3 तर मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बिनबाद 30 धावा झाल्या होत्या. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत 115 पदकांची कमाई करत 3रं स्थान कायम ठेवलं आहे. यामध्ये 27 सुवर्ण, 42 रौप्य आणि 46 कांस्य पदकांचा समावेश आहे. सर्वाधिक 42 सुवर्ण पदकं जिंकून सेनादल पहिल्या तर 31 सुवर्ण पदकं जिंकून कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमीना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे. प्रार्थना आणि अरियाना या भारत डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान संपुष्टात आलं. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात सगरोळी इथं आज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात आभासी पद्धतीनं ते संबोधित करत होते. प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाला आमदार जितेश अंतापूरकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रमोद देशमुख, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ मार्तंड कुलकर्णी, साहित्यिक देवीदास फुलारी यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक रसिक उपस्थित होते. लातूर शहराजवळच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या कीर्ती ऑइल मिलला काल मध्यरात्री भीषण आग लागली. बारदाण्याच्या गोडाऊनला ही आग लागली असून संपूर्ण बारदाने जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 6 बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये 7 दिवसीय मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय मधमाशी आणि मध अभियानांतर्गत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. दिवसेंदिवस पिकांमध्ये परागीभवन न होण्याची गंभीर होत असलेली समस्या, परागीभवनाअभावी कमी होत असलेली उत्पादकता, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधुमक्षिका पालनात येणाऱ्या अडचणी, मधुमक्षिकांबाबत असणारे गैरसमज असे अनेक महत्वाचे विषय यात हाताळण्यात आले. विविध जिल्ह्यातले 25 शेतकरी, उद्योजक आणि ग्रामीण युवक या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. बिलाच्या थकबाकीमुळे वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या राज्यातल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांना महावितरणाच्या अभय योजनेत व्याज आणि दंडमाफीचा लाभ घेण्यासाठी आता केवळ 50 दिवस उरले आहेत. येत्या 31 मार्चला योजनेची मुदत संपणार असून ग्राहकांनी वीज बिल थकबाकी भरून सवलत मिळवण्याची तसंच कायदेशीर कारवाईची नामुष्की टाळावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर परिमंडळातल्या 6584 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्याकडून 6,71,00,000 रुपयांचा भरणा झाला आहे. या ग्राहकांना 7,52,00,000 रुपयांचं व्याज आणि विलंब आकार माफ झाला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार. छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत 31 नक्षलवादी ठार. मानवी संवेदनेची व्याख्या बाबा आमटेंच्या कार्यातून पाहायला मिळते. आनंदवनात मित्रमेळा कार्यक्रमाचा समारोप सत्रात मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आणि दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर 305 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.